नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सध्याच्या 7 ते 8% विकास दराच्या पलीकडे जाण्याची भारताची क्षमता असल्याचं मत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतल्या ॲशविले इथं G20 अर्थमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जागतिक ऊर्जा दबाव, व्यापारातली अनिश्चितता आणि एल निनोचा प्रभाव असूनही भारताची सध्याची आर्थिक कामगिरी मजबूत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताच्या सेवा आणि निर्यातीमधली वाढ तसंच सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा बंगा यांनी यावेळी उल्लेख केला. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनचे अर्थविभागाचे आयुक्त वाल्डिस डोम्ब्रोव्हिस्क यांची भेट घेतली. भारत युरोपियन युनियन आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, पाणी साठवण्यासाठी लोकांचा सहभाग, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझावरील कथित फसवणुकीच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि कोलकाता इथल्या 14 ठिकाणी छापे टाकले. डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे गोळा करणं, लाभार्थ्यांची ओळख पटवणं आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणं हे या छाप्यांचं उद्दिष्ट आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. दरम्यान, अवैध सट्टेबाजी रोखण्यासाठी ईडीनं महाराष्ट्रासह 12 राज्यात शोध मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्यातल्या 5 कंपन्यांच्या परिसरात शोध घेतला जात आहे. या कंपन्यांनी कॅश मॅनेजमेंट सिस्टम एजंट, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांच्या मार्फत सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली आहे. नेपाळकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 1114 जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. सर्वाधिक मृतदेह दक्षिण चितवन जिल्ह्यात, त्यानंतर नवलपरासी पूर्व जिल्ह्यात सापडले आहेत. सरकारी कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, लोकप्रतिनिधी, परदेशी नागरिक, परदेशी पर्यटकांना